लहानपणीचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे चांदोबा. आपल्याला पोळी किंवा भाकरी हवी असायची, ती सुद्धा चांदोबासारखी गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली. आणि तीट लावलेलं बाळाचं रुपडं देखील कसं दिसतं, अगदी चांदोबासारखं. म्हणजे एकूण चांदोबा किती झाले, एक, दोन आणि आभाळातला तिसरा. असा हा आभाळातला चांदोबा एकदा मुलांवर रुसला, आपले गोबरे गोबरे गाल फुगवून बसला. हा चांदोबा आता मला कधी बरं दिसणार? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल गाणं नंबर 4.
चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोळीच्या झाडा मागे लपलास का?
हो लिंबोळीचे झाड करबंदी, मामाचा वाडा चिरबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का?
दिसशील का?